तर चला आजच्या भागाला सुरुवात करूया. मेतकूटच्या पहिल्या सत्रामध्ये आपण सोशल मीडिया या विषयावर, ध्रुवीकरण या विषयावर किंवा शिक्षणावर बोललो होतो. या विषयांबद्दल जिथे जिथे काही बघितलं त्यातला एक महत्त्वाचा स्रोत म्हणजे थिंक बँक हा यूट्यूब चॅनल. याच थिंक बँकच्या एडिटर इन चीफ विनायक पाचरकसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. आता या सगळ्याला सुरुवात कुठून करायची हा पण एक प्रश्न आहेच.
सध्या होतं असं ना की बरेच सारी माध्यमं आहेत, त्याबद्दल फेसबुक आहे किंवा इंस्टाग्राम आहे किंवा युट्यूब पण आहे याच्यामध्ये, की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही शोधली तर तुम्हाला बरोबर माहिती मिळते, पण नाही शोधली तर तुम्ही भरकटून पण जाता. जसं जसं तुझ्या याच्याकडे थिंक बँक मध्ये पण तू म्हणालास ना की व्हायरल नाही व्हायटल कंटेंट वगैरे, पण हा व्हायटल कंटेंटचा शोध घ्या लागतो. हा जरासा मला दुर्दैवाचा भाग वाटतो की ते असंच वर येत नाही. किंवा कुठलीही घटना एखादी घटली, लॉ, लेजिस्लेशन, नवीन शोध, इन्व्हेन्शन काय असेल, तर त्याचा धुरळा आधी उडतो आणि तो धुरळा जोपर्यंत सेटल होत नाही तोपर्यंत तुला त्यातलं एक्झॅक्टली याच्यात काय झालं बाबा हे कळायला खूप वेळ लागतो. हे आताच्या चालू घटनांमध्ये पण होतं किंवा पूर्वीच्या घटनांमध्ये पण होतं. आम्हाला असं वाटलं की अरे पण इंडिव्हिज्युअल लेवलला आपण बऱ्याच गोष्टी वाचलेल्या बघितलेल्या असतात, त्यामध्ये आपल्याला या गोष्टी कळलेल्या असतात, पण तसा फोरम नसतो आपल्याकडे एकमेकाबरोबर त्या गोष्टी चाळून बघायचं. त्याच्यामधले बरेचसे विषय मला थिंक बँक वरती पण सापडले आणि त्याच्यानुसार मला वाटलं की अरे आपण विनायकला पण एकदा आपण बोलू. आणि याच्यामध्ये मला दुतर्फा चर्चा करायची होती. एक म्हणजे तुझा स्वतःचा प्रवास खूपच इलस्ट्रस आहेच. तू लाईक राईट फ्रॉम बिईंग अ सॉफ्टवेअर इंजिनियर, त्यापासून तू जे केपीआयटी मध्ये काम केलंस ते म्हणा, त्यानंतर तुझी मास्टरची डिग्री म्हणा, किंवा तू लेख लिहितोस थिंक बँकचा, आता हा प्लॅटफॉर्मच आता 1-2 लाख सबस्क्रायबर पर्यंत चाललाय हा इकडे. तर आणि मला असं वाटतं की याच्यामधून एक खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह येऊ शकतो.
तर असे बरेच सारे विषय आहेत, त्याचे बरेच सारे पैलू आहेत आणि आज त्यातल्या आपण किती विषयांना हात घालू शकतो ते बघूच या. पण सर्वप्रथम मला असं वाटतं की यातल्या कशालाही सुरू करायच्या आधी तुझ्या मागे जे 4 फोटो आहेत ना त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांग आणि तिथून आपण सुरू करू.
जे थिंक बँक बघतात त्यांना कदाचित या चित्रांची सवय झाली आहे, कारण जसं मी पुण्यात परत आलो लॉकडाऊन नंतर, पण लोक झूम वरतीच इंटरव्ह्यू द्यायचे, त्यावेळेला मी याच जागेवरती बसून करायचो आणि ती माझ्या पाठीमागची बॅकग्राऊंड आहे. तर त्या 4 चित्रांपाठीमाग असं म्हणू की ते 4 माझे आदर्श आहेत किंवा गायडिंग लाईट्स आहेत. त्याच्यात पहिल्यांदा श्रीकृष्ण आहे. मी श्रीकृष्णांकडं कन्सल्टंट म्हणून बघतो, याचं कारण कदाचित आजच्या जगात जे काही चालतं कन्सल्टन्सी त्यातले ते आद्य कन्सल्टंट होते. त्यामुळं कन्सल्टन्सी कशी असावी किंवा थॉट लाईन कशी असावी, एखाद्या व्यक्तीला सल्ला कसा द्यावा याचं उदाहरण म्हणून मी बघतो. कारण माझा जो मुख्य व्यवसाय आहे त्या कंपनीचं नाव टॉलेमी कन्सल्टंट्स म्हणून आहे आणि आम्ही लोकांना डिजिटल स्ट्रॅटेजी, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन या सगळ्यातली कन्सल्टन्सी देतो. त्यासाठी श्रीकृष्ण आहे. दुसरा चाणक्य आहे. सो चाणक्य हे स्ट्रॅटेजीला रिप्रेझेंट करतात. सो जसं मी म्हटलं की एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या संस्थेबद्दल स्ट्रॅटेजी कशी असावी हे सांगायचं असेल, हे समजून घ्यायचं असेल तर चाणक्यांसारखं दुसरं नाव भारतात किंवा जगात येत नाही, त्यामुळे चाणक्य. तिसरे आहेत ते विवेकानंद आहे. मला रॅशनॅलिटी, रॅशनल राहायला आवडतं, रॅशनल बनायला आवडतं जेवढं शक्य आहे तेवढं. आपल्या प्रत्येकाचे काही ना काही बायसेस असतात, पण त्या सगळ्यांना एका चिकित्सक नजरेनं बघणं, एका अभ्यास वृत्तीने बघणं, यासाठी त्याचं रिप्रेझेंटेशन म्हणून विवेकानंद आहे. आणि चौथा फोटो आइन्स्टाईनचा आहे. मी मुख्य, मुळात मी टेक्नॉलॉजी शिकलो, माझा मुख्य बेस टेक्नॉलॉजीचा आहे. एमटेक केलंय ते टेक्नॉलॉजीमध्ये केलंय, तर या सगळ्या टेक्नॉलॉजीचा सुद्धा एक गायडिंग लाईट असला पाहिजे, त्यामुळे ते आइन्स्टाईन आहे. तर असे हे 4 फोटो मला कायम काय करायचं आहे हे सांगत राहतो त्यासाठी ते आहे.
आय थिंक इट्स अ गुड रिमाइंडर की एक आपण ट्रॅक वरती राहण्यासाठी किंवा त्याची दिशा कायम दाखवण्यासाठी. पण असो ना, मला तुझ्या एका या प्रवासाबद्दल पण सांग पुढे की आणि तुझ्या बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये तू ऑलरेडी हे सांगितलं मी काही स्वरूपामध्ये ऐकलंय, पण ज्यावेळेस तू हे सुरू केलं सगळं, ज्यावेळेस कॉलेज वगैरे सोडून इकडे येत ना, तेव्हा युट्यूब हे माध्यम एवढं प्रचलित किंवा एवढं इफेक्टिव्ह पण नसावं, तर हा कसा विचार आला तुझ्याकडे, तू हे का म्हणजे कसं सुरू केलं थिंक बँक वगैरे आणि कुठून कुठेपर्यंत, आणि मुख्य म्हणजे आता या 2 लाखानंतर पुढे काय?
तो थिंक बँक टेक्निकली चॅनल म्हणून 31 जानेवारी 2019 ला सुरू झाला. 31 जानेवारी 2022 ला आमचे 3 वर्ष पूर्ण होते. पण याचं स्टार्ट किंवा याचं बीच कधीतरी फार पूर्वी फार पूर्वी तयार झालंय डोक्यात कुठेतरी असं वाटतं. याची सुरुवात खर तर 2008-9-10 सालापासून होती की जेव्हा मी ब्लॉग्स लिहायचो तेव्हा फेसबुक नव्हतं. मिसळपाव, माय बोली असे मराठी कॉन्टेंट कम्युनिटी होत्या. मी त्यावेळी 11वी 12वीला असेल तर कुठं ना कुठेतरी काही ना काहीतरी लिहायचो. मग पेपरात लिहायला लागलो आणि एकूणात इंटरनेट बरोबर काहीतरी खेळायचं किंवा इंटरनेटचा वापर करून काहीतरी करायचं हे त्यावेळी सापडलेलं नवीन एक काहीतरी खेळणं नाही म्हणताय म्हणजे त्याला एक इंटरेस्टिंग गोष्ट होती. असं तेव्हा मी एक नाटकावरची वेबसाईट काढली रंगकर्मी .com म्हणून. मी इंजिनिअरिंगला असतानाच एक ई मॅगझिन चालवायचो नमस्कार नावाचं, विच वी रॅन फॉर अ इयर. पण तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं, पीडीएफ व्हायरल करायचा प्रकार माहित नव्हता. सो असे खूप वेगवेगळे प्रयोग कॉन्टेंट मध्ये आणि विशेषतः डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये खूप आधी केलेली जेव्हा मी स्टुडंट होतो. टू बी ऑनेस्ट त्यातला कुठलाच कमर्शियली चालला नाही कारण कमर्शियल विचारच नव्हता, विद्यार्थी होतो आणि उलट या सगळ्या फेल्युअर्स लोकांनी कौतुक केलं. त्यामुळं याच्यात काहीतरी करायचं हा क्रीडा तेव्हापासून होता.
सो 2014 मी इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं माझं कोल्हापुरातून KIT मधून. मग मी 2014-15 म्हणजे जून 14 ते जुलै 15 एक वर्ष नोकरी केली EPIT नावाच्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून. इलेक्ट्रॉनिक्स ग्रॅज्युएट आहे. तेव्हा लक्षात आलेलं की आपल्याला काही नोकरी करायची नाही, व्यवसाय करायचा. आणि पुण्यात आल्यामुळं एक्सपोजर खूप वाढलं. मग आधी फक्त वर्तमानपत्रात लिहायचो, मग TV वरती एक्सपर्ट म्हणून बोलवायला लागले, कार्यक्रमांना जाता यायला लागलं आणि एक हॉरिझॉन वाढला. सो 2015 ला मी जॉब सोडला आणि एमटेक ला ऍडमिशन घेतलं सिम्बायोसिस मध्ये. स्पेशलायझेशन ENTC होतं आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रोजेक्ट होता, म्हणजे AI वॉज अ स्पेशलायझेशन. हे सगळं चालू केलं, क्लिअर होतं की व्यवसाय करायचा. सो एमटेकच्या सेकंड इयरलाच ऑलमोस्ट मी असे काही फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट वगैरे घ्यायला सुरुवात केलेली. तेव्हा काहीच माहित नव्हतं व्यवसाय करायचा आपल्याला माहित होतं आणि काय तर टेक्नॉलॉजीत, कारण मूळ ते शिकलोय. सो 2017 ला मी एमटेक झाल्या कंपनी रजिस्टर केली 2017 जुलै. आणि तेव्हापासून प्रॉपर व्यवसाय करायला लागलो, सॉफ्टवेअर देणे, सर्व्हिसेस देणे, सोल्युशन्स देणे, कन्सल्टन्सी देणे, असं करत तो पूर्ण व्यवसाय होता, तो इव्हॉल्व होत होता. आणि ऑफकोर्स मीडियातले असल्यामुळं काही क्लायंट्स मीडियातले होते, त्यामुळं व्यवसायाचं अंग की मीडिया कसा चालतो, काय केला पाहिजे, हे सगळं त्यातनं कळत गेलं. पॅरलली 2017 मध्ये टेडेक्स वरती बोलाल का अशी एक मेल आली आणि ती संधी मिळाली. तर टेडेक्स वरती बोलायचं म्हणजे प्रेशर असतं, प्रेस्टिजियस गोष्ट असते, त्यामुळे जवळपास 2-2.5 महिने मी त्याचा अभ्यास करतो. मी ते स्पीच दिलं पण त्याच्यात असं लक्षात आलं की चांगला कंटेंट नाही, सोशल मीडिया बाद आहे, डिजिटल मीडिया ऍडिक्टिव्ह आहे, हे आहे ते, इट्स अ हाफ ट्रूथ. अदर हाफ इज की चांगला कॉन्टेंट अवेलेबल करून दिले. सो डिमांड आहे का नाही वेगळा भाग, सप्लाय तरी चांगल्या कॉन्टेंटचा झालाच पाहिजे. तर सप्लाय का करत नाही आहे आणि जर का चांगला कॉन्टेंट चालत नसेल तर मग टेडला महत्व काय आहे? टेडएक्सचं इन्व्हाइट आल्यावर मला भारी का वाटतं, त्यांना मिलियन्स ऑफ व्ह्यूज काय, इंग टॉक काय, जोश टॉक काय आहे, असं सगळं डोक्यात होत. आणि मग योग्य संधीची वाट बघत होतो. सो डिजिटल मीडियाचं एक चांगली गोष्ट काय आहे, द एंट्री बॅरियर इज व्हेरी लो. इफ यू वॉन्ट टू स्टार्ट अ न्यूज पेपर यू नीड फ्यू CRs. तुम्हाला एखादं TV चॅनल काढत असेल तर यू नीड फ्यू CRs. पण मला युट्यूब चॅनल काढताना साधारणतः 10-20 लाख रुपये म्हणजे 10-15 लाख रुपयाच्या सेटअप मध्ये मी फुल फ्लेज स्टुडिओ काढू शकेन हे मला माहित होत. तोपर्यंत व्यवसाय चालू करून 1-1.5 वर्ष झालेलं. मग माझा एक मित्र आहे मयूर म्हणून, तो मीडियातला, त्याच्याशी मी खूप गप्पा मारायचो होतो. तोही म्हणला की अरे हे करू शकतो आपण, तर तोही बरोबर होता. मग अजून काही मित्र होते. या सगळ्यातनं असं झालं की आपण चांगला कॉन्टेंट बनवत राहू, त्या चांगल्या कॉन्टेंटला कधी ना कधी डिमांड नक्की येणार. आणि मग या थॉट मधून इंजिनिअरिंगचं मन किंवा बिझनेसचं मन असं सांगत होतं की जरी हे खरं असलं तरी हे सस्टेन करत असेल तर याचा खर्च कमी पाहिजे. मग खर्च कमी करायचा असेल तर काय, तर फक्त इनडोअर शूट करा, फक्त क्रोमा स्टुडिओ मध्ये शूट करा, बाहेर कुठेही शूट करू नका. म्हणजे मग तुम्ही महिन्याला खूप कमी खर्चामध्ये तुमचं चॅनल चालू शकाल. तर एका बाजूला इंजिनिअरिंग बिझनेस माइंड, दुसऱ्या बाजूला काहीतरी चांगलं सांगायची अशी इच्छा, याच्यातून मग थिंक बँक चालू झालं. ऑफकोर्स हे आता पाठीमाग बघताना वाटतं की कसलं भारी आहे, पण असं नसतं. सो डिजिटल मध्ये कायम ना इट्स लाईक स्प्रे अँड प्रे, की तुम्ही वेगवेगळे प्रयोग करत राहता, काही प्रयोग स्टिक होतात आणि मग त्या प्रयोगां म्हणजे त्या स्टिक जाणाऱ्या गोष्टींवरती आपण पुढे जातो. म्हणजे त्या 0 to 1 मध्ये की ट्राय अ लॉट ऑफ थिंग्स अँड कीप व्हॉट वर्क्स. जसं आम्ही खूप थिंक बँकच्या अंडर गोष्टी चालू केल्या, पण थिंक बँक हे नाव खूप आधीपासून माझ्या डोक्यात होतं जे मी वेगवेगळे प्रयोग केले. सो आजही तुम्ही जर का युट्यूब वरती गेलात आणि थिंक बँक चॅनल कधी काढले हा दिवस काढलात तर तो फेब्रुवारी 2015 पहिला व्हिडिओ टाकला तो 31 जानेवारी 2019. सो आयडिया डोक्यात 3-4 वर्ष कुठं ना कुठतरी कुठल्या ना कुठल्या फॉर्म मध्ये इव्हॉल्व्ह होत होती, काही ना काही अनुभव आलेले, त्याच्यातून थिंक बँक चालू झालं. मग अगदी पहिल्यांदा आम्ही थिंक बँकवर कविताही टाकल्या. आम्हाला असं वाटत आहे की लोक खूप ऐकणार नाहीत, मग 10-10 मिनिटाचे तुकडे करून टाकले इंटरव्ह्यूचे. मग हळूहळू हळूहळू शिकत गेलो, मॅच्युअर होत गेलो, लोकांना बोलवत गेलो, आणि त्याच्यातून आता ही 2-3 वर्ष झाली आता थिंक बँकला. जवळपास मी आता जस्ट बघितलं या इंटरव्ह्यूसाठी की मी आजपर्यंत 140 वर इंटरव्ह्यूज घेतलेत आणि 500 वर व्हिडिओ झालेत. तर एक चांगला कॉन्टेंट, आणि खरंच जी बँक असेल जी 2 वर्षानं 5 वर्षानं 10 वर्षानं रेफर करता येईल असं काहीतरी बनवायचा आमचा प्रयत्न चालू आहे. आणि कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते याच्यात असं मला वाटतं की रिप्युटेशन बिल्ड रेप्युटेशन या वाक्यावर विश्वास आहे मला. आता 3 वर्षात काहीतरी थोडं रेप्युटेशन आम्ही बनवू शकलोय, पण गॅरंटी एवढीच आहे की आम्ही हे कॉन्स्टंट करत राहू आणि सर्वायवलची फेज आमची सुदैवानं संपलेली. सो प्रोबॅबली आफ्टर अ डिकेड ऑल्सो यू शुड सी थिंक बँक ब्रँड इन्फ्लुएन्सिंग लाईव्ह
बियॉन्ड दॅट एज वेल.
ऍक्च्युली ना हे इन्फ्लुएन्सिंग लाईव्ह हा खूप महत्वाचा भाग आहे. आय थिंक दॅट इज इंडीड गिव्ह इट अ डिफरंट आस्पेक्ट. तुला अजून एक अशी कंपनी माहितीये का, तू आता मगाशी म्हणत होतास ना की आता हे इंटरनेटवरती मला काहीतरी करून बघायचं या इंटरनेट नावाच्या याच्यामध्ये काहीतरी, आय वॉन्ट टू प्ले विथ दॅट. तू अजून एक अशी कंपनी माहितीये का की जी अशाच फिलॉसॉफीने सुरू झाली?
नाही माहिती.
तू जर जेफ बेझोसची हे वाचलं पुस्तक वाचलं आय थिंक दॅट एव्हरीथिंग स्टोअर, त्याच्या सुरुवातीला तो आय थिंक कुठेतरी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट का वेल्थ ऍडवायझर होता कुठेतरी, आणि तेव्हा त्याला कळलं होतं की अरे इंटरनेट नावाचं काहीतरी येतंय की ज्याच्यामध्ये खूप सारं प्रचंड ग्रोथ पोटेन्शियल आहे, आपण याच्यामध्ये काहीतरी केलं. आणि ऑफकोर्स त्याचं मॅथ्स त्याच्यामध्ये चुकलेलं होतं, बट देन फॉर व्हॉट एव्हर इट्स वर्थ त्याला वाटलं की इंटरनेट ही नावाची गोष्ट खूप चांगली काहीतरी होणार आहे. तर तुला फ्युचर एक्टिव्हिटीज आहे, त्याने त्याचा त्याने तो जॉब सोडला आणि मग तो इंटरनेटवरती काहीतरी करायचं म्हणून पुस्तक विकायला लागला तिकडे, आणि त्यानंतर त्याचा अमेझॉन झालं. ते सगळं आता आपल्याला माहिती आहे. तू आता ते तू म्हणालास की मला पण इंटरनेटवरती काहीतरी करायचं आहे किंवा डिजिटलवरती काहीतरी करायचं, रिमाइंडेड मी ऑफ हाऊ अमेझॉन स्टार्टेड. आय होप की थिंक बँक पण इतक्याच लोकांच्या पर्यंत पोहोचू शकेल की जितक्या लोकांपर्यंत अमेझॉन पोहोचते. आम्ही तू यायच्या आधी आम्ही असा विचार आम्ही आता बोलत होतो की एकूणच हा सोशल मीडिया हा जरा प्रकार जर असं म्हणाला तर चांगला, म्हणाला तर जरा भयानक असा अशा याच्या, आणि या दोन याच्यामध्ये तो कायम फिरत असतो रे. अमेझॉनचं पण होमपेज प्रत्येकासाठी वेगळं आहे. मी लॉग इन केलं मला वेगळं दिसत आणि सागरनं लॉग इन केलं त्याला वेगळं दिसतं, तू लॉग इन केलंस की तुला वेगळं दिसेल काहीतरी. या हा विषय तू पण चाललायस याच्यामध्ये तुमच्या थिंक बँक मध्ये वगैरे. मला विचारायचं असं होतं की 2-3 गोष्टी, एक सोशल मीडिया आणि त्याच्यावरचा कंटेंट, एक लॅक ऑफ कंटेंट आहे म्हणून तू हे सगळं हे बनवतोस. तुम्ही कसे विषय याच्यामध्ये विषय कसे निवडता, ते कुठल्या माध्यमांमधून पसरवायचे, ते कसा विचार करता, आणि या विषयांच्या वरती ज्या तुम्हाला प्रतिक्रिया वगैरे येतात त्यांच्याशी किंवा तुमच्या कंटेंटला जे रिस्पॉन्ड करतात लोक त्यांच्याशी कसं एंगेज करतात?
सो हे फार आता अनुभवात न बोल, पहिल्यांदा आम्ही पण सगळं एक्सपेरिमेंट करत शिकत गेलो राईट असेड अर्लियर. सो काय ना की अल्गोरिदम्स आहेत दॅट वी शुड ऍक्सेप्ट, इट्स अ हार्ड रियालिटी. वी जस्ट कॅनॉट गो बियॉन्ड अल्गोरिदम्स. म्हणजे अल्गोरिदम न घेत न असता ना फेसबुक चालू शकतं, ना गुगल चालू शकतं, ना अमेझॉन चालू शकतं. सो व्हॉट वी डिसाइडेड की बॉस आपल्याला या अल्गोरिदम ना आपल्या फायद्यासाठी वापरून घ्यायचं. सो ऍक्च्युली ना मीडिया माझ्याहून जास्त कळणारे खूप जास्त लोक आहेत जगात. मी हंबली हे सांगू इच्छितो याचं कारण माझं शिक्षण पूर्ण टेक्नॉलॉजीच, आणि खरंच टेक्नॉलॉजी करणारे बेस्ट खूप लोक माझ्याहून जास्त जगात आहेत, कारण मला स्वतःला काही फार काही कोडिंग मध्ये इंटरेस्ट नाही. पण ज्याला टेक्नॉलॉजीची बॅकग्राऊंड असल्यामुळे अल्गोरिदम्स कळतील आणि ज्याला थोडंफार मीडिया माहिती आहे अशी लोक कमी. सो थिंक बँक प्रोबॅबली स्टिक होण्याचं एक कारण आम्ही अल्गोरिदम समजून घेऊन त्याच्यानुसार काहीतरी कॉन्टेंट करू शकतो. अगदी उदाहरणार्थ त्याच्यानुसार टॅक्स ठरवू शकतो, त्याच्यानुसार एसईओ ठरवू शकतो, त्याच्यानुसार कुठला विषय काय घ्यायचा हे ठरवू शकतो. ही प्रोबॅबली वन ऑफ आवर यूएसपी आहे. मुद्दा येतो तो म्हणजे विषय कसा निवडला जातो याचा. तर प्रोबॅबली रोजचं पेपर वाचणं असू दे, न्यूज बघणं असू दे, याच्यातून काय घडतंय हे आम्ही बघतो. आणि जे काही घडतंय त्यातलं आमचा जो व्हायरल, फक्त व्हायरल नव्हे तर व्हायटल, ही जी टॅगलाईन आहे याच्यात व्हायटल या कॅटेगरीत काय बसतं अशा गोष्टी मग आम्ही त्यातनं बाहेर काढतो. मग माझ्याबरोबर माझा एक्झिक्युटिव्ह एडिटर असतो, टीम असती, मयूर असतो, आम्ही गप्पा मारतो, ग्रुपवर चॅट करतो की कुठला विषय घ्यायला हवा. सो विषय घेतल्यानंतर पुढचा मुद्दा असा येतो की त्या विषयावरती बोलवायचं तुम्हाला. आता सुद्धा आपण थोडंफार थिंक बँक माहीत झाल्यामुळं अगदी अननोन लोकांनाही मेल केला, मेसेज केला, तर ते आनंदाने आवडीने येतात, गप्पा मारायला येतात. पण पहिल्या वर्षी तर असं होतं की जे आपल्या ओळखीचे लोक आहेत, जे आपल्या फर्स्ट कनेक्ट मध्ये आहेत, अशीच लोक कदाचित आली असती. कारण त्यावेळी सबस्क्रायबर किती, 5,000, 10,000, 15,000, म्हणजे ही जी फेज असते. मग तोही व्यक्ती शोधायचं, मग त्यांचं शूट करायचं, एडिट करायचं. आणि दोन गोष्टींवरती खरं तर, दोन टीज वरती, काल रात्रीच मी कोणाशी बोलत होतो की दोन टीज वरती थिंक बँकचं गणित आहे, एक टायमिंग आणि दुसरं टायटल. सो राईट टायमिंगला जर का राईट व्हिडिओ आला तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो, कारण लोकांना क्युरियोसिटी असती. युट्यूबचा अल्गोरिदम तो व्हिडिओ पुढे पोहोचवायला मदत करतो, त्याच्याबद्दलचे सर्च चालू असतात, त्याच्याबद्दलच्या नोटिफिकेशन्सना लोक क्लिक करतात. आणि दुसरं म्हणजे टायटल. एक लक्षात घ्या की कितीही काही झालं तरी तुम्हाला क्लिक करून एक व्हिडिओ कन्झ्युम करायला लावायचा हा एक निर्णय आहे. आणि हा निर्णय विद इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मनुष्य घेतो. तर त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये मला असणाऱ्या हजारो ऑप्शन्स मधून, फेसबुक वरच्या पासून, ट्विटर वरच्या पासून, नेटफ्लिक्स वरच्या पासून आणि युट्यूबवरच्या हजारो ऑप्शन्स मधून त्यानं माझा व्हिडिओ बघावा, ह्या सगळ्या, म्हणजे हा सगळा डिसिजन ते एका त्या टायटल स्लाइड वरती असतो. आम्ही त्याच्यावरती खूप काम करतो की ती टायटल स्लाइड कशी असावी आणि काय नाव असावं. लोक कित्येकदा म्हणतात की तुमची टायटल स्लाइड थोडी पोलराइज करणारी असते, हे आम्हाला मान्य आहे. याचं कारण क्युरियोसिटी, कुठली तरी इमोशन बिल्ड केल्याशिवाय तुम्ही क्लिक करणार नाही. आणि हे गिमिक असेल तर ते गिमिक मी करतो हे मला मान्य आहे, कारण मला मला स्वतःला खात्री आहे की आतला जो कंटेंट असेल तो असा गिमिकी नसेल, आतला जो कंटेंट असेल तो जेन्युइन असेल, तो त्यातल्या त्यात बायसलेस रॅशनल असेल, तो त्यातल्या त्यात काहीतरी नवं देणारा असेल. सो अशा पद्धतीनं आम्ही ठरवतो. आणि आम्ही आता ऍक्च्युली फक्त युट्यूब ओनली प्लॅटफॉर्म आहोत आणि ते बाय चॉईस आहोत. त्याचं कारण असं आहे की फेसबुक आणि युट्यूबच्या कन्झम्पशन पॅटर्न मध्ये खूप फरक आहे, हे आम्हाला इव्हेंच्युअली चॅनल चालू केल्यानंतर पहिल्या वर्षात लक्षात आलं. मी त्याला आमच्या सायंटिफिक भाषेत डिजिटलचे पुश आणि पुल कॉन्टेंट म्हणतो. जो कॉन्टेंट आपली इच्छा असो अगर नसो आपल्यावर पुश केला जातो, आपल्याला बघावाच लागतो तो पुश असतो. आणि जिथे तुम्ही क्लिक करून निर्णय घेऊन कन्झ्युम करता तो पुल असतो. तर तुम्ही पेपर वाचताय तर यू हॅव टू डू समथिंग, पेपर हातात घ्यायचा, ओढायचा, वाचायचा, सो यू आर पुलिंग द कॉन्टेंट. पण फेसबुकला तुम्ही स्क्रोल करताय तर तुमची इच्छा असो अगर नसो काही ना काही व्हिडिओ रेकमेंडेशन मध्ये येत राहतात. सो दॅट इज पुश कॉन्टेंट. सो वैचारिक थॉट देणारा कॉन्टेंट पुशमध्ये जाऊ शकतो का? तर आम्हाला असं लक्षात आलं की तो नाही जात. आम्ही अगदी सगळे व्हिडिओ पूर्वी फेसबुकलाही टाकायचो, कारण लोकांना रॅन्डम सर्च करायचा चान्स नसतो त्याच्यावर. अल्गोरिदम जेवढं दाखवतं तेवढंच दिसतं. थिंक बँक चॅनल सर्च करून यू क्लिक करून मग मी व्हिडिओ बघायला येतोय असं होत नाही. सो आपला जो ऑडियन्स आहे तो आपल्याला, ज्याला ऑलरेडी क्युरियोसिटी आहे, ज्याला ऑलरेडी काही ना काहीतरी समजून घेण्यात इंटरेस्ट आहे, काहीतरी पॉइंट ऑफ व्ह्यू ऐकण्यात इंटरेस्ट आहे, असा असा ऑडियन्स आहे. सो आम्ही डिसाईड केलं की फेसबुकचा आणि आपलं कॉन्टेंट वाईज, म्हणजे अल्गोरिदम वाईज काही जमेल असं वाटत नाही. सो वी डिसाइडेड टू बी ओनली, म्हणजे ओनली युट्यूब बेस्ड प्लॅटफॉर्म, कारण तिथं हे सगळं करता येतं. तिथं ऑर्गॅनिक सर्च आहे. असं म्हणतात की युट्यूब हे दुसरं सर्च इंजिन आहे जगातलं गुगल नंतर, इतका सर्च तिथं होतो. तिथं कॉन्टेंटवर क्लिक करता तुम्ही, सो डिसिजन घेऊन बघता आणि त्यामुळे तुम्ही जास्त वेळ कनेक्टेड राहता. मग हे लक्षात आल्यावर आमच्या दुसरं असं लक्षात आलं की 10 मिनिटाची मर्यादा, जे सो कॉल्ड म्हणलं जातं की लोकांचा अटेन्शन स्पॅन इतका आहे तितका आहे, ही काही नाहीये लागू, कारण इफ यू आर डिसाइडिंग टू वॉच समथिंग, जेव्हा तुम्हाला त्या कोपऱ्यात उजव्या दिसत असतं की अरे हा 40 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि स्टील यू क्लिक ऑन इट, तो याचा अर्थ यू आर रेडी टू गिव्ह टाइम. सो मग आम्ही आमच्या कॉन्टेंट वरच उगत जे इतक्या मिनिटात बनवा, इतकी एपिसोड करा, हे सगळं बंधन काढून टाकलं. आम्ही आता अगदी 15 मिनिटापासून ते 1.5 तासापर्यंत कुठल्याही लेंथचा व्हिडिओ टाकतो, आणि याचं सगळं श्रेय माझ्या सगळ्या एक्सपर्ट्सना जातं ज्यांच्याशी मी गप्पा मारतो, की ते इतकं एंगेजिंग बोलतात, इतकं चांगलं बोलतात, की तुम्ही 1.5 तास सुद्धा ऐकता. आमचा ऍव्हरेज वॉच टाइम खूप जास्त असतो आणि मध्ये मध्ये ऍडव्हर्टाईज आम्ही लावतो, कारण शेवटी इट्स अ प्रोफेशनली रन प्रायव्हेटली ओन्ड कंपनी, त्यामुळे आम्हाला सेल्फ सस्टेनेबल पहिल्यांदा होऊन मग प्रॉफिटेबल पण व्हायचं आहे. सो तरी सुद्धा लोक बघतात. सो असं सगळं ज्याच्यात खूप गिमिक असतं, म्हणलं तर ते खूप इझी पण आहे. आता उदाहरणार्थ परवा एकदम बातमी आली की कायदा येतोय मुलींचं लग्नाचं वय 18 ते 21 करायचं. आता त्याच्याबद्दल मला खरं तर काहीच माहित नाहीये की त्याचा फायदा काय, तोटा काय, इतिहास काय. काही आम्ही सर्च करतो, आमची टीम सर्च करते. आय एम जस्ट 28, सो मला फार एक्सपिरियन्स असेल असंही नाही. मग कुणाला बोलवायचं, मग माणसं शोधा, मग त्यांना मी कॉल केला, मग त्यांची वेळ कधी आहे, त्यांना घ्या. आणि इव्हेंच्युअली आता जर का सोमवारी बिल पास होणार असेल तर सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी माझा व्हिडिओ गेला तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार. दॅट इज वन काइंड ऑफ स्ट्रॅटेजी. दुसरी स्ट्रॅटेजी अशी आहे की आम्ही जे काही करतो ते एक प्रकारे काळाचं डॉक्युमेंटेशन आहे. सो देशात महाराष्ट्रात सतत काही ना काहीतरी घडत असतं असं अजिबात नाही. खूप मोठा ड्राय पिरियड असतो की काहीच घडत नाही, किंवा अशा मध्ये मध्ये गॅप्स येत जातात. तर त्यावेळी आम्ही अशा लोकांना बोलवत राहतो की ज्यांचं डॉक्युमेंटेशन आम्हाला करायचं. उदाहरणार्थ टाटाचे किशोर चौकर असतील तर त्यांच्याशी आम्ही गप्पा मारल्या. दुर्दैवी हा रेफरन्स आहे, पण डॉक्टर शीतल आमटेंचा मराठीतला एकमेव इंटरव्ह्यू आमच्याकडे होता व्हिडिओतला. अशा खूप लोकांशी आम्ही बोलत राहतो की ज्या माणसांबद्दल मला समजून घ्यायचं कुतूहल आहे, आम्हाला असं वाटेल की लोकांना समजून घ्यायचं कुतूहल, कारण किती व्ह्यूज झाले हा आमचा पॅरामीटर नक्कीच नाहीये. कारण वी हॅव डिसाइडेड की आमचा रेव्हेन्यू उद्या कमी जास्त झाला तरी या चॅनलच्या अस्तित्वाला त्याचा काही धक्का लागणार नाही. सुदैवानं माझं ब्रेड अँड बटर दुसऱ्या कंपनीतून येतं, तिथं मी निम्मा वेळ देतो, इथं निम्मा वेळ देतो. त्याच्यामुळे सर्वायवलची भीती नसल्यामुळे आम्ही अजूनही जाहिराती घेतलेल्या नाहीत. पहिले 3 वर्ष जाहिराती घ्यायच्या नाहीत असं आम्ही ठरवलेलं. सस्टेनन्स होऊ शकतो याची खात्री आहे. त्यामुळे जे आम्हाला करावं असं वाटतं आणि असं वाटतं की लोकांना हे आवडेल बाबा, किंवा कमी लोक का भिना पण बघतील, हे महत्वाचं आहे, ते आम्ही डॉक्युमेंट करायला बघतो. सो वन पार्ट इज टॉपिकल वेअर वी वॉन्ट टू गो इन डेप्थ अँड लिसन टू पीपल, अँड वन पार्ट इज लॉंग लॉंग टर्म. मग आम्ही आता काही सिरीज करायला सुरुवात केली. दशक वेद नावाची आम्ही गेल्या वर्षी सिरीज केली, की गेल्या 10 वर्षाचा आढावा लोकांकडून खूप केला. सो या सिरीज आर लाईक डॉक्युमेंटेशन एफर्ट. सो अशा दोन्हीतून गोष्टींवरती आमचं काम काही ना काहीतरी चालू राहतं.
विनायक, तुझा ऑडियन्स कसा आहे, म्हणजे हुज युअर ऑडियन्स, म्हणजे शहरी भागातला आहे, ग्रामीण भागातला आहे, संमिश्र आहे, कसा आहे, तरुण आहे?
खरं सांगायचं सर, युट्यूब असल्यामुळं थेट मला ऑडियन्स मेजर करायचं काही साधन नाहीये, पण ज्या कमेंट्स येतात, जी लोक मला अप्रोच करतात, किंवा जी लोक मला लिंक्डइनवर मेसेज पाठवतात, व्हॉट्सअपला पाठवतात, किंवा आजकाल कधीतरी बाहेर हॉटेलला वगैरे असलो तरी एखादा व्यक्ती येऊन भेटतो, तर या सगळ्यात ना माझं अंडरस्टँडिंग असं आहे की आम्ही पूर्ण शहरी भागात बघितलं जातो. याचं कारण पण खूप ऑब्व्हियस आहे. मी कोल्हापुरातलं जरी असलो तरी मी कोल्हापूर शहरात वाढलो, मला मूळ गाव नाहीये, आमची सगळी टीम शहरी आहे, मी पुण्यात राहतो. सो शहरी भागातला ऑडियन्स आहे आपण आमचा, आणि आय एम अज्युमिंग म्हणजे जो काही अनालिटिक्स दाखवतो जे मला समजतं त्याच्यानुसार 25 ते 45 वयोगटातली लोक जास्त बघतात आम्हाला, पण असं काही नाही आहे. आजकाल म्हणजे सगळ्याच वयोगटातली लोक बघतात, बट 50% ऑफ अवर ऑडियन्स कम्स फ्रॉम दिस एज ब्रॅकेट. आणि साधारणतः आमचंही डोक्यात असं होतं की जे स्वतः मायक्रो इन्फ्लुएन्सर असतील, विचार करणारे असतील, कारण कुठलाही विचार करणारा माणूस अजून 4 लोकांपर्यंत त्याचा विचार पोहोचवतो. सो असं करणारी प्रत्येक व्यक्ती की ज्याला म्हणजे उदाहरणार्थ जो रोज पेपर वाचत असेल तो आमचा टार्गेट ऑडियन्स आहे. जो वर्षातनं एकदा एखादं पुस्तक वाचत असेल कमीत कमी, आणि असे खूप लोक आहेत, तो आमचा टार्गेट ऑडियन्स आहे. तो 4 लोकांच्या एखाद्या गोष्टीवरती स्वतःचं मत मांडत असेल आणि स्वतःचं मत तयार करण्याबद्दल उत्सुक असेल, तो आमचा टार्गेट ऑडियन्स आहे. अशा किती लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो माहित नाही, पण ज्यांच्यापर्यंत पोहोचतोय ते साधारण याच ग्रुप मधलेच असं वाटत.
अजून एक मला आता लक्षात आलं, मी विनायकचं आता एक ट्विटरवर एक पोस्ट पाहिली होती अमित वर्माच्या पॉडकास्टवर, तो माझा पण खूप फेवरेट पॉडकास्ट आहे. तर त्याच्यात तू लिहिलं होतं की लिसनिंग इज न्यू रिडिंग. ओके, तर ते मला पण पटतंय कारण वाचायची आवड थोडी लोकांमध्ये कमी झालेली दिसते, पण ऐकायला आवडतं कारण ते चालता बोलता तुम्हाला ऐकता येतं. तर तुझं माध्यम जे आहे तर ते म्हणजे इफ आय वेअर टू कम्पेअर म्हणजे जसं बाकी चॅनल्स आहेत, इंडियन पिक्सल्स आहे किंवा मोहक मंगलचं आहे सोच किंवा अजून असे आहेत जे ध्रुव राठीचे, तर तिथे म्हणजे स्लाइड्स अँड व्हिज्युअल कंटेंट खूप असतो आणि तुझ्या याच्यात चर्चा असते. तर तुला असं कधी वाटलं का की लोकांना म्हणजे असं काही व्हिज्युअल्स दाखवून जास्ती त्यांना एंगेज करता येईल?
वाटलेलं आधी, पण दोन गोष्टी होत्या. एक तर जर का मला इकॉनॉमिकली फ्रुगल राहायचं असेल तर आय हॅव टू वर्क फ्रुगली, आय विल हॅव ओनली वन एडिटर इन माय कंपनी आणि त्यालाच तो व्हिडिओ प्रोड्यूस करायचा आहे. सो ही खरीखुरी व्यावसायिक मर्यादा. दुसरं असं लक्षात आलं की दॉ वी आर ऑन युट्यूब, प्रोबॅबली थिंक बँक इज लिसन्ड मोर दॅन इट इज वॉच्ड. थिंक बँक हे ऐकलं जातं पाहण्यापेक्षा. म्हणजे माझ्यात असं काही फार भारी नाही आहे की मला 50-60 मिनिटं बघत बसावं किंवा जो जे गेस्ट आपल्याकडे येतात. सो इट्स नॉट अबाउट एंटरटेनमेंट, इट्स नॉट अबाउट दॅट पेज थ्री इंडस्ट्री, नथिंग. सो असं लक्षात आलं आमच्या प्री कोविड टाइम्समध्ये की लोक कदाचित गाडीतनं जाताना, विशेषतः आयटीतली लोक ट्रॅव्हल करताना, नवी मुंबईतनं मुंबईत जाताना, हिंजवडीत जाताना, विमाननगरला जाताना, दे लिसन टू अस. प्रोबॅबली दे वॉच इट फॉर 5 मिनिट्स, 5 मिनिटं ते बघतात की काय विषय, कोण व्यक्ती आलाय, कसा दिसतो, काय दिसतो, टू गेट अँड फील, आणि मग ते ऐकतात. सो समजा लोक ऐकणारच असतील तर मग व्हिज्युअल कॉन्टेंट आणून तसा काही फायदा नाही, हा पहिला भाग. आणि दुसरं, वी बिलीव्ह की वी आर अ पॉडकास्ट ओनली, फक्त जो युट्यूबवरती डिस्ट्रीब्युट होतो. कारण बाकी सगळे पॉडकास्टचे जे डिस्ट्रीब्युशन मीडियम्स आहेत, स्पॉटीफाय असेल, ऑडिबल असेल, स्टोरीटेल आता मराठीत खूप पॉप्युलर आहे, पण स्टोरीटेल त्यावेळी ते नव्हतं 3 वर्षापूर्वी. ते 3 वर्षात त्यांची जर्नी आमच्या पॅरलल खूप झाली. अँकर FM आहे. तर ह्या सगळ्यांचं जे ऑडियन्स आहे किंवा जे नेटवर्क आहे त्याला मर्यादा आहे, आणि त्याच्या कित्येक पट जास्त युट्यूबचं नेटवर्क आहे. सो आम्ही कदाचित युट्यूबवरचे पॉडकास्टर आहोत आणि हे आम्हाला इकॉनॉमिकली पण हेच परवडतं, म्हणून आम्ही असं करतो.
विनायक, एक प्रश्न मला येत ना असा विचारायचा आहे की मी ना बरेचसे टेक्निकल हे बघतो, व्हिडिओज, टेक्निकल रिव्ह्यू म्हणा, किंवा आता सध्याचे एक लेटेस्ट Log4j जे काल परवापासून त्याच्यावरती खूप सारी चर्चा सुरू आहे वगैरे, पण असे हे जे काही कंटेंट क्रिएटर आहेत टेक्निकल साईडचे, त्यातल्या काही लोकांनी युट्यूब कशा प्रकारे आपला अल्गोरिदम बदलत आहे किंवा बदलेल आणि त्याचा क्रिएटरवरती होणारा परिणाम याच्यावरती लोक खूप वोकल आहेत त्याच्यावरती की कस. आणि तुझं पण आता तू जे म्हणालास की तो अल्गोरिदम आहेच तिकडे आणि तो अल्गोरिदम समजून घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही खेळता, दॅट्स लाईक क्वाईट पिवोटल टू यू. तर तुला त्याची कधी भीती वाटते का की अरे कदाचित उद्या युट्यूबनेच त्याचा आपला अल्गोरिदम बदलला तर मग ह्याचं काय होईल असं वगैरे?
भीती वाटते का? तर याचं उत्तर खरं हो आहे. मग त्याला ऑप्शन असा असतो की स्वतःच ऍप बनवा, स्वतःचा डिस्ट्रीब्युशन मेकॅनिझम बनवा, पण त्याची कॉस्ट आणि ते लोकांनी एक्सप्लोअर करायसाठीची कॉस्ट की अरे थिंक बँकचं ऍप आले बघा, ही खूप आहे. सो ते होऊ नये म्हणून मग आम्ही स्टोरीटेल बरोबर पार्टनर झालो की अजून एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती की जे डिस्कवरी त्यांची अरेंज करू शकतात बिकॉज दे आर लिस्टेड कंपनी, बिग कंपनी, आणि ऑडिओ ओनली त्यांच्याशी टायअप केला इकॉनॉमिक मोट म्हणून. पण मला असं वाटतं की गेल्या 3 वर्षात 2-3 युट्यूबनं अल्गोरिदम बदलले आणि आम्ही असेच सर्वाईव्ह झालो. याचं कारण एकच आहे की कन्सिस्टन्सी इज द की.
सो एखादा ब्रँड वेल नोन झाला असे असेल
ना? ब्रँड वेल नोन झालं की नाही मला माहित नाही, ते लोकांच्या फीडबॅक मधून कळतं. मला एवढंच कळतं की कन्सिस्टन्सी इज द की. असे कित्येक महिन्यांमध्ये येऊन गेलेले आहेत की आमचे व्ह्यूज ड्रॉप होतात, पण स्टील तुम्ही विषय बनवत राहिलात की इव्हेंच्युअली तुमचे व्ह्यूज परत बॅक टू नॉर्मल येतात. सो अल्गोरिदम बदलला म्हणून आपण फक्त काम करणं सोडलं नाही, तरी सुद्धा तुम्ही सगळ्या अल्गोरिदम चेंजला मात करून टिकू शकता. आणि एक मला आनंद आहे की जो ऑडियन्स आता थिंक बँकचा बनला आहे हळूहळू, तो तसा डेडिकेटेड ऑडियन्स आहे. त्यांना माहितीये की थिंक बँक अस्तित्वात आहे, ते काहीतरी शोधतात, काहीतरी करतात. सो लोक सर्च करत असतील तर जगातला कुठलाच अल्गोरिझम लोकांचं सर्च करणं थांबू शकत नाही.
आणि एकदा मला थिंक बँक सापडलं तर मी मागे जाऊन सगळे एपिसोड पाहणार त्याचे, एवढं नक्की.
त्यामुळं भीती आहे का? तर हो आहे. आतापर्यंत आम्ही असे 2-3 चेंजेस सर्वाइव्ह केलेत, थोडं काय होईल माहित नाही. पण जे 2 लाखापैकी जे 50-60 हजार 1 लाख माहित नाही मला किती असतील असे, पण जे डेडिकेटेड थिंक बँक बघतात. सो एक आनंद आहे आम्हाला, अनालिटिक्स असं दाखवतं की व्हॉट एव्हर कंटेंट वी पब्लिश एव्हरी मंथ त्यातलं 50% कॉन्टेंट हा सबस्क्रायबरच बघतात. सो दॅट्स अ बिग नंबर. इट मीन्स दॅट की जो ब्रँड किंवा जो प्रयत्न तुम्ही करताय, मी स्वतःच ब्रँड म्हणणं थिंक बँकला थोडं अतिशयोक्त होईल, तो प्रयत्न लोकांना आवडतो. नाहीतर अदरवाइज असं असतं की 20-25% लोक सबस्क्रायबर बघतात आणि बाकी मग त्या रेकमेंडेशन अल्गोरिदमवर अवलंबून असतात, तो चालला तर चालला नाही तर नाही. सो असं मार्केट ट्रेंड आहे 20-80-25-75. वी आर कन्सिस्टंटली ऑन दॅट 50-50 रेशो सिन्स लास्ट 16-18 मंथ्स. त्यामुळं तेवढे लोक तर कुठं ना कुठं आम्हाला शोधतील असा विश्वास आहे की काहीतरी हे करत असतील बाबा. आणि आम्ही थांबणार अशी खात्री आम्ही देतोय.
मला एक सांग ना की तू मगाशी म्हणतस ना की आणि की तुमचे थिंक बँकचे बरेचसे टायटल जे असतात की जे, आणि मलाही असं वाटतं बऱ्याचदा की की ते असे की पोलरायझेशन वरती आपण बोलत होतो ना की ज्याच्यामध्ये आता कंटेंट जरी नसला तरी वर्कर आणि बघून असं वाटतं की अरे हा मे बी असं सुचवायचं काय ना, पण ते पण ते पुढचे पुढचे 40 मिनिटं घालवल्यानंतर मला कळतं की नाही असं नाही त्यांना सुचवायचं, त्याच्यामध्ये खूप काय काय म्हणजे 40 मिनिटं घालवायच्या आधीपर्यंत माझ्या डोक्यामध्ये हेच आहे की हे. आणि बराचसा जेव्हा कंटेंट राजकीय जेव्हा असेल तर याच्यामधून कॉन्फ्लिक्ट वगैरे कधी होतात त्याच्यामध्ये, डू यू गेट इन टू दॅट? आणि सध्याचे मला तर असं वाटतं की राजकीय जर हे बघितलं लँडस्केप तर खूप साऱ्या ठिकाणी यू जस्ट सी दॅट की लोक एकमेकांवरती भांडत असतात, काय काय काही काही बोलत असतात. तर तुम्ही तुम्हाला ह्याचा कधी होतो त्रास वगैरे? किंवा और रादर मला हेही विचारायचं की तुझं काय मत आहे, कुणी हे सगळं हे जे काय ध्रुवीकरण हे जे काय सुरू आहे सुरू झालेलं आहे की जे आधीपासून होतं आता कदाचित ठळक झालं असेल या सोशल मीडियामुळे वगैरे, तर तुम्हाला त्याचा कसा तुमच्या एस्पेशली टायटलमुळे त्रास झाला किंवा होतो किंवा नाही? आणि ओव्हरऑल
त्रास होतो का? तर होतो, पण खरं म्हणशील तर त्याची इंटेन्सिटी कमी होत गेली गेल्या 3 वर्षात, वाढलेलं नाही. याचं कारण एक व्हिडिओ या बाजूचा असेल तर दुसरा व्हिडिओ त्या बाजूचा नक्की असतो. जोपर्यंत म्हणजे समजा काय उजव्या बाजूचा उजव्या बाजूला सहानुभूती असणारा कोणी विचारवंत असेल तर त्याच्या खाली कमेंट त्यांना शिव्या देणार आहेत, कोणी डाव्या बाजूच्या सहानुभूती असणारा विचारवंत असेल तर दुसरी बाजू शिव्या देते, दोन्ही बाजू मला शिव्या देते की हा काय प्रश्न विचारतो वगैरे. तर जोपर्यंत दोन्ही बाजू शिव्या देत आहेत तोपर्यंत मस्त चाललंय आपलं. त्यातल्या एका बाजूने शिव्या द्यायचं बंद केलं तर आपलं काहीतरी चुकतंय, असा खरा तो विषय. दुसरं आता मी सगळ्या गेस्टना हे सांगत आलोय की समजा 50,000 लोकांनी बघितलं तर 500 कॉमेंट असतात ऑन एन एव्हरेज, किंवा खूपच झालं तर 1,000 कमेंट असतात. सो याचा अर्थ बाकीचे 49,000 लोकांना ते पटलंय ना, किंवा पटलं नसेल तरी त्यांना काही तुम्हाला ओरडावं असं वाटलेलं नाही, वाईट वाटावं असं वाटलेलं नाही. सो कमेंट्स आर नॉट रिप्रेझेंटेशन ऑफ की हा व्हिडिओ चालतोय का नाही चालतो. आणि आधी खूप वाईट कमेंट यायच्या, पण आता कदाचित व्ह्युअर्सना पण कळलंय की अरे हे दोन्ही बाजू दाखवत, पण तरी सुद्धा खूप कमेंट येतात, दुःख होतं. इतर अदरवाइज काही कॉन्ट्रोवर्सी होऊन गेलेलं आहे, पण लेट अस नॉट गिव्ह मच अटेन्शन टू देम, कारण जेवढं त्यांना महत्व दिलं जाईल तेवढं त्यांना बळ मिळतं, त्यांना त्रास होत ते त्यांना त्रास म्हणजे आपण त्रास करून घेतला तर ते त्रास देऊ शकतात, आपण त्रास करून नाही घेतला तर इट्स फाईन. शिकलो आता आम्ही हळूहळू, थोडी खेळण्याची कातडी झाली.
विनायक, तुझ्या चॅनलवर विश्लेषक जास्ती येतात जे बरोबर आहे तुझं, दोन्ही बाजूचे आहेत, पण ज्यांच्या बद्दल चर्चा केली जाते म्हणजे सरकार असो किंवा काय असो तर त्यांची बाजू समजून घ्यायचा कधी प्रयत्न करावा वाटला का तुला?
सो आम्ही ठरवलेलं की विशेषतः अगदी थेटच बोलायचं झालं तर राजकारण्यांना थेट जर का चॅनेलवरती आणलं तर आम्ही खूप लवकर कलर्ड होऊ, ह्या रंगाचे किंवा त्या रंगाचे होऊन जाऊ हा पहिला भाग. आणि दुसरा भाग असा की खरं खरं उत्तर असं होतं की मला ऍक्सेस नव्हता राजकारण्यांचं ज्यावेळी चॅनेल काढलं, आता 3 वर्षात आम्ही कलर्ड नाही आहोत हे सांगायचा आम्ही खूप प्रयत्न केलाय, आमच्या कंटेंटनं केलाय. आणि आता थोडं रेप्युटेशन झालं असेल तर आता राजकारणी लोक ऍक्सेस देत आहेत, खूप राजकारणी लोक मेसेज करतात की ते बघतात चॅनल, एखादा व्हिडिओ बघतात. सो आम्ही आणू आता राजकारण्यांना, असं काय आमचं त्यांच्याशी वाकडं किंवा छत्तीस नाहीये.
राजकारण म्हणून नाही पण म्हणजे मला जाणवलं की विश्लेषक येतात नेहमी चॅनलवर आणि त्यांची छान मतं असतात, पण अगदी थेट हॉर्सेस माउथ कडून ऐकायला पण आवडेल त्यांची बाजू काय असते.
नाही आणू ना आपण 31 जानेवारी नंतर जे बदल आम्ही करू, पुढची जी हे असेल त्याच्यात आम्ही आणू, राजकारणी आणू, अधिकारी आणू की ज्यांच्याबद्दल चर्चा होते किंवा ज्यांच्या निर्णयांवरती चर्चा होते. पण आम्ही काय करायचं नाही ते क्लिअर आहे की आम्ही कधीच फिक्शन करणार नाहीये, कॉमेडी करणार नाहीये, जे आम्हाला व्हायटल वाटत नाही ते करणार नाही. आणि आता असं लक्षात आलंय की इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स आणि सोशल या तीनच गोष्टी आम्हाला येतात, या तीनच गोष्टीतली माणसं आम्हाला माहिती आहेत. मी स्वतः फक्त नॉन फिक्शनच वाचतो, फिक्शनशी माझा काही तसा संबंधच नाहीये. सो ह्या कमी करत राहू, जे आम्हाला येतं ते करायचं, जे येत नाही त्याच्यात दुसरा कुठला तरी ब्रँड तयार.
यावरून आता पुढचा प्रश्न आमचा आहे, विनायक तू म्हणाल तू नॉन फिक्शन वाचतो तर तू वाचतो काय, तू पॉडकास्ट कुठले ऐकतो, तू युट्यूब चॅनल कुठले फॉलो करतो, तुझा तू तू कुठून प्रेरणा घेतोस?
सो मला वाचायला खूप आवडत, जे काही माझ्या आयुष्यात आजपर्यंत घडलंय ते वाचनामुळे घडलंय असं मला वाटतं. दर वॉज अ टाइम की गेले 10 वर्ष मी जवळपास वर्षाला 20-25 पुस्तक ऑन एन एव्हरेज वाचायचो. आताही मी तितकंच वाचतो पण माझ्या वाचनाचा पॅटर्न बदललाय. तो पॅटर्न असा आहे की पुस्तकं मी वाचतो 10-12. आता या वर्षी मला आवडलेलं पुस्तक आहे ते फरीद झकेरियाचं आहे, 10 लेसन्स फॉर द पोस्ट पॅन्डेमिक वर्ल्ड, डी फेक नावाचं एक टेक्नॉलॉजीवरचं वाचलं, जुगलबंदी वाचलं विनय सीतापतीचं, राव पर्व घेतले आता वाचायला. असं काही ना काही वाचन नक्की चालू असतं. पण आता माझ्या वाचनात पुस्तकांच्या ऐवजी न्यूज लेटर्स आणि प्लॅटफॉर्म्स आणि ऍप्सची भर पडली. द केन नावाचा प्लॅटफॉर्म आहे, त्याचा मी फॅन आहे, सबस्क्रिप्शन ओनली प्लॅटफॉर्म आहे. आय एम कलकत्ताचे काही लोक चालवतात ते, आणि एक्सलंट इन्साइट्स असतात इकॉनॉमीचे, रोज एक स्टोरी देतात 10 मिनिटाची आणि मी त्यांना वर्षाला त्यासाठी 3,000 रुपये देतो. इट्स वर्थ दॅट. सो मी केन खूप वाचतो आणि लिस्निंग इज न्यू रिडिंग मला यासाठी वाटतं की खूप आपण ट्रॅव्हलमध्ये असतो, माझं जे प्रोफेशनल काम आहे टॉलेमीचं ते मला खूप ठिकाणी फिरवतं. सो रिडिंग बिकम्स टफ ऑल द टाइम पुस्तकं वाचताना. सो मी पॉडकास्ट ऐकतो, अमित वर्मा माझा फेवरेट पॉडकास्ट आहे कारण मला असं वाटतं की तो 2-3 तास बोलतो आणि इव्हेंच्युअली इट इज लाईक रिडिंग अ बुक. तुम्ही ते सवय झाली की 1.2x 1.5x स्पीड नाही ऐकू शकता, त्यामुळे एखाद 1.5 तास तुम्हाला जे अख्ख्या पुस्तकात न मिळणार होतं ते मिळतं, काही ना काहीतरी इन्साइट नक्की मिळतात. सो अमित वर्माला मी ऐकतो. बाकी मग माझ्या फील्डशी रिलेटेड ऍडव्हर्टायझिंग इज डेड नावाचं पॉडकास्ट आहे, फिल्टर कॉफी नावाचं पॉडकास्ट आहे. पण जसं मला अमित वर्माच्या पॉडकास्टची चटक लागली तसं त्यानं या सगळ्यांच्या विरुद्ध विजय मिळवलाय आणि मला खूप उशिरा तो पॉडकास्ट कळला. 160 त्यावेळी त्याचे 170 का 175 एपिसोड झालेले. सो जुना माझा बॅकलॉग खूप आहे त्यामुळे मी ते ऐकतो, मॅकेन्झी इन्साइट्स वाचतो, इंग्लिश पोर्टल्स वाचतो, मिंट वाचतो, असं काही ना काहीतरी चालू राहतं. मी खरं खरं सांगायचं तर युट्यूब चॅनल कुठलं फॉलो करत नाही, याचं कारण असं की मी इतका वेळ स्क्रीनवरती असतो की परत काहीतरी बघण्यासाठी स्क्रीन उघडावी इतकी एनर्जी आणि इतकं काही म्हणजे खरं सांगायचं तर ते जमत नाही. त्यामुळे युट्यूब चॅनल कुठला म्हणशील फेवरेट तर मी नाही काही फॉलो करत, हे खरं खरं उत्तर आहे. कधी कधी बघत राहतो काय चालू आहे देशात, राज्यात, कुठलं नवीन चॅनल आलंय, काय घडत आहे.
अच्छा,
ऐकतो खूप आणि वाचतो खूप.
अमित वर्माचा पॉडकास्ट बद्दल तू जे बोललास अगदी सेम तंतोतंत मला पण लागू पडत ते. तर मी बरंच काही काही त्यातनं नवीन शिकलोय मागच्या काही महिन्यांमध्ये. सही आहे. तर एवढ्याच सगळ्या व्यापातून तुला म्हणजे हे दुसरं कंटेंट आत्मसात करायला तू वेळ काढतोस हे खरंच कौतुक करण्यासारखं आहे. तर तू स्वतःच कंटेंट युट्यूबवर तर करतोस, अजून काही करायचा विचार आहे का? म्हणजे तू पुस्तक लिहिशील का पुढे चालून, तू ब्लॉग वगैरे लिहायचा, लेख लिहितोस?
सो खरं सांगायचं तर जसं मी व्हिडिओ फॉर्मॅट मध्ये आलो तसं माझं लिखाण जवळपास थंडावलं. म्हणजे आता मी वर्षातनं फक्त 2-3 लेख लिहितो, सुदैवानं काही लोक अजूनही लेख मागतात माझ्याकडं. साधनाच्या युवा दिवाळी अंकात मी दरवर्षी लिहितो, पुढारीच्या दिवाळी अंकात लिहितो, आणि क्वचित खूप इच्छा झाली तर मी लिहितो. म्हणजे आता मी साधनातच पुन्हा त्या पराग अगरवाल बद्दल लिहिलं आणि मग व्हिडिओ केला. मला लिहायला नक्की आवडतं, पण त्या लिहिण्यासाठीची जी उसंत आहे ती मिळायला लागती. पण आजकाल त्या एक नवीन मला हॅक सापडलाय, तो गुगल कीबोर्ड आहे की तुम्ही ओरली बोलू शकता आणि त्याचं ते रूपांतर लेखात करतं, आणि मग एनी हाऊ लेखाचे 2-3-4 खरडे असतात, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या एडिट मध्ये यू कन्सॉलिडेट ऑन दॅट. तर त्याच्यामुळे परत लिखाण चालू होईल असं मला वाटतं. हा पॉडकास्ट तुम्ही कधी पब्लिश कराल माहित नाही, पण मोस्टली सगळं जमून आलं तर 31 जानेवारीला थिंक बँकचं पुस्तक येत आहे. थिंक बँकच्या मुलाखतींचं शब्दांकन आम्ही करतोय, करत आलोय. त्याची पुस्तकांची सिरीज आम्ही लॉन्च करू, त्यातलं काही पहिली पुस्तकं येतील, कमीत कमी एक तरी नक्की. वी आर टार्गेटिंग टू रिलीज 3 बुक्स, त्या प्रत्येक पुस्तकामध्ये 6 मुलाखती असतील. याचं कारण पुस्तकाला जे संग्राह्य मूल्य आहे, पुस्तकाला जे मल्टिपल युसेजचं मूल्य आहे, आणि पुस्तकातनं शिकता जे येतं, जो एक आनंद मिळतो, हा इरिप्लेसेबल आहे. त्यामुळे आम्ही प्रिंटमध्ये पुस्तक थिंक बँक म्हणूनही घेऊन येतोय. आणि मग जमलं तर मी कधीतरी लिहीन, पण काय लिहीन कधी लिहीन मला माहित नाही.
आणि पुस्तकामध्ये आर्ट टाइप करायचं काय डिस्ट्रॅक्शन असतं, त्यामुळे ते एक बरं आहे.
हा सो आता सी व्हेनेव्हर यू आर कन्झ्युमिंग अवर व्हिडिओ, मला खूप कॉम्पिटिशन आहे ना. व्हिडिओ बघता बघता व्हॉट्सअपचा पिंग आला तर तो, आणि तो खूप महत्वाचा असेल. समजा तुमच्या बॉसचा असेल तर तुमचा व्हिडिओ बॅकला जाऊन तुम्ही ते व्हॉट्सअप आधी बघणार आहे. कुठला मेल आला, कुठला फोन आला, 100 गोष्टी आहेत की ज्या ज्याच्याशी चॅलेंज करून मला तुम्हाला व्हिडिओ दाखवा होत नाही. पुस्तकाचं डिस्ट्रीब्युशन कॉस्टली आहे, पुस्तकाचं प्रिंटिंग कॉस्टली आहे, पुस्तकाचा जो डेडिकेटेड ऑडियन्स मिळतो त्यासाठी तेवढे कष्ट घेणं वर्थ आहे इकॉनॉमिकली आणि अदरवाईज.
मेक सेन्स. आणि तुमचा कंटेंट पण एवढा आहे, रिच कंटेंट आहे, तर तो आय थिंक वर्थ फाईल. तो अजूनही जास्ती मुलांच्या पर्यंत, ऑडियन्स पर्यंत, मुलं किंवा
कॉन्टेम्पररी जे आहे ते कदाचित, म्हणजे आता काहीतरी घटना घडली आम्ही अनालिसिस केलं तर ते 4 दिवसांनी रिलेव्हंट नाही, पण आम्ही ऍटलिस्ट महिन्याला कमीत कमी 1-2 इंटरव्ह्यू असे करतो की जे 5 वर्षांना स्वतः बघितले तरी यू विल गेट समथिंग आउट ऑफ इट. तर मग त्याचं पुस्तक नक्की करावं असं वाटतं मला.
कूल. आय एम जस्ट बीइंग अ बिट सेन्सिटिव्ह ऑन टाइम, आणि आपल्या इकडे झूमचं पण इकडे मला एक टायमर समोर असा टक 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 येतोय, पण एनी इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट खूप छान वाटलं की नाही तुझ्याशी बोलून. आणि आपण आणि मला नक्कीच खात्री आपण परत पण बोलूच, कारण की मी ज्या विषयांची लिस्ट काढली होती, ज्या प्रश्नांची लिस्ट काढली होती, त्यातले बरेच प्रश्न अजूनही मी विचारलेच नाही आहेत. कारण आपण हे आपण जर्नीवरतीच बोललो खूप सारं, आणि तुझ्या थिंक बँकच्या ह्याच्यावरती इतके सगळे विषय आहेत, मला इनफॅक्ट त्यातल्या पण 1-2 विषयांवरती तुझी मतं मला जाणून घ्यायची होती. पण फिर कभी, आय एम शुअर देयर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाइम.
मी खूप जास्त सांगितलं थिंक बँक बद्दल असं दिसतंय, पण आजकाल मी प्रश्न विचारतो, खूप दिवसानं मला उत्तर द्यायची संधी मिळाली, आणि नक्की काय थिंक बँकनं केलं हे खूप प्रेमानं आणि खूप जेन्युइनली सांगू शकेल असे तुम्ही दोघं होता, त्यामुळे मलाही मजा आली.
विनायक खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. थिंक बँकच्या थिंक बँकची थिंकिंग काय हे थोडं आज आम्हाला कळायला मदत झाली त्याच्यामुळे, आणि तुझा विचार आणि तुझा रीच चौफेर आहे अजून वाढो यासाठी आमची सदिच्छा तुला, आणि मेतकुट कंपनी तर्फे तुला अगदी धन्यवाद. पुन्हा रोहित म्हणाल्यासारखं पुन्हा बोलूया आपण, विषय खूप आहेत, खूप आहेत आणि खूप आहेत, आणि तोपर्यंत आम्ही तुझे थिंक बँकचे एपिसोड पाहत राहू.
तर हा होता आजचा भाग. आशा करतो की तुम्हाला सर्वांना आवडला असेल. आमच्याप्रमाणेच तुम्हाला सुद्धा यामधून काही नवीन मुद्दे, काही जुन्या मुद्द्यांच्या नव्या बाजू, नवीन माहिती कळली असेल. तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोतच. त्यासाठी @मेतकूट पॉडकास्टवर तुम्ही आम्हाला लिहू शकता, कॉमेंट करू शकता किंवा थेट आम्हाला सांगू शकता. आणि हो, मेतकूट पॉडकास्टच्या चॅनलला स्पॉटीफाय, ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट किंवा यूट्यूब यापैकी तुम्हाला जे काही आवडत असेल तिथे सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याला मदत होईल. पुढच्या वेळी नवा भाग, नवा विषय घेऊन आम्ही लवकरच प्रकट होऊ. तोपर्यंत काळजी घेणे, जीवास जपणे, कळावे, लोभ असावा. हॅलोच.